नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमामध्ये सांगितलं. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. जनरल NS राजा सुब्रमणी यांनी आज देशाचे नवीन संरक्षण दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात त्यांना मानवंदना देण्यात आली. अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी आज देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2,25,00,000 कोटी रुपये झाली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवांदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.